चीनीमंडी.com पॉडकास्ट।
पाणी फाउंडेशनच्या उपक्रमास राज्य शासनाचं संपूर्ण सहकार्य, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे। पाणी अडवणं आणि जिरवणं यासाठी पाणी फाउंडेशन करत असलेलं काम राज्याच्या हिताचं आहे। त्याचप्रमाणे पाण्याचं व्यवस्थापन आणि गावाचा सर्वांगीण विकासही गरजेचा असल्यानं त्यासाठी शासनासोबत काम करत असलेल्या पाणी फाउंडेशनला राज्य शासन सर्वतोपरी मदत करेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं। शेतकरी सर्वार्थाने समृद्ध व्हावा या उद्देशाने सत्यमेव जयते समृद्ध गाव स्पर्धेच्या माध्यमातून पाणी फाउंडेशन सुरू करत असलेल्या नवीन उपक्रमाची माहिती देण्यासाठी अभिनेते आमिर खान, श्रीमती किरण राव, सत्यजित भटकळ आदींनी मुख्यमंत्र्यांची आज सह्याद्री अतिथीगृह इथं भेट घेऊन उपक्रमाची माहिती दिली। त्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते। नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव भूषण गगराणी, विकास खारगे आदी यावेळी उपस्थित होते। यावर्षी हे काम राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये राबवण्यात येणार असून त्यासाठी ग्रामस्थांना प्रशिक्षण दिलं जाणार असल्याची माहिती आमिर खान यांनी दिली। त्यावर हा उपक्रम अतिशय स्तुत्य असल्याचं सांगून मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी याची व्याप्ती संपूर्ण महाराष्ट्रात वाढवण्याची सूचना केली। ग्रामीण भागात आणि विशेषतः शेतकऱ्यांना याचा मोठा लाभ होणार असल्यानं या उपक्रमाची आवश्यक ती मदत करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं। पाणी फाउंडेशनला प्रशासनाचं नेहमीच सहकार्य मिळत असून मुख्यमंत्री श्री ठाकरे यांनी या उपक्रमास दिलेल्या सकारात्मक प्रतिसादाबद्दल आमिर खान यांनी आभार व्यक्त केले।